हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. आजपर्यंत आपण भक्तीमध्ये खूपदा हे वाक्य ऐकलं हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा. ईश्वराला आपण नेहमी म्हणत असतो की हे ईश्वरा मला फक्त इतकंच दान दे की तुझी आठवण माझ्या बुद्धीमध्ये निरंतर राहावी. पण ही आठवण निरंतर राहण्यासाठी पुढे हेही म्हटलं की सत्संग मला लाभू दे. आजपर्यंत आपण खूप भक्ती केली पण त्या भक्तीचं फळ ज्ञान आहे हे आपल्याला आणखी नाही समजलं. आज आपल्या पूर्ण भारतामध्ये हे म्हटलं जातं की ईश्वर सर्व ठिकाणी आहे. परंतु खरोखर ईश्वर दिसला का? खरोखर मी ईश्वराला प्राप्त केलं का? ईश्वराला तर आपण म्हणत असतो ईश्वरा फक्त हेच दान दे तुझी आठवण माझ्या बुद्धीत निरंतर राहावी. परंतु ही आठवण खरोखर निरंतर राहते का? सतत तुम्ही ईश्वराला आठवण करता का? हा प्रश्न स्वतःला विचारून बघा. सर्वप्रथम जर विचार केला तर आपण ईश्वराची आठवण जास्तीत जास्त देवपूजा होईपर्यंत अथवा तुळशीला पाणी घालेपर्यंत करतो. त्यामध्येही विविध विचार आपल्या मनामध्ये येत असतात. अनेक ठिकाणी आपली बुद्धी भटकत असते आणि त्यामुळेच ईश्वराला आपण हे दान मागतो की ईश्वरा तू माझ्या बुद्धीमध्ये निरंतर राहा. परंतु खरोखर ईश्वर हे दान आपल्याला देत आहे परंतु त्याला आपण प्राप्त करू शकत नाहीये. का? तर दान प्राप्त करण्यासाठीही एक विशिष्ट पद्धत आहे, त्यालाच राजयोग असं म्हटलं जातं. परंतु आपण जी भक्ती करत आलो त्या भक्तीमध्ये ज्या काही गोष्टी केल्या, ज्या काही विधी प्राप्त केल्या, विधीनुसार आपण भक्ती करत गेलो, परंतु त्याची प्राप्ती आपल्याला का नाही होऊ शकली? रामायणाच्याही कथा ऐकल्या, महाभारताच्याही कथा ऐकल्या, परंतु प्राप्ती का नाही झाली? काय त्यामागे कारण असेल यावर कधी विचार केला? ईश्वर येऊन याचं उत्तर सांगतात की भक्ती खूप केली पण त्या भक्तीचं जे आचरण हवं आहे ते आचरण आज आपल्यामध्ये नाही. ते आचरण करण्यासाठी ईश्वर आपल्याला शिकवतात. तुम्ही म्हणाल आम्ही तर आचरण करतो, आम्ही काही वाईट मार्गाने कुठलं कार्य करत नाही. तरी पण एक उदाहरण तुम्हाला सांगते, आचरण जर श्रेष्ठ असेल तरच तो मनुष्य कसा पूजला जातो. आचरण महान असणं जरुरी आहे. जसं आपण कित्येक वेळेस उदाहरण ऐकतो की दुनियेमध्ये लोक खूप वाईट कर्म करत आहेत, तरीही वाईट कर्म करूनही त्यांना धनसंपत्ती आणखीन त्यांच्या प्रतिष्ठेमध्ये वाढ होत आहे. बरेच जण असाही प्रश्न विचारतात की आम्ही तर कधीच पाप करत नाही, कधीच कोणाचं वाईट बुद्धीनी चिंततही नाही, मग आमच्या नशिबी असं का? आणि याचं उत्तर परमात्म्याने येऊन सांगितलं की जे कर्म तुम्ही केलंय त्या कर्माचं फळ तुमच्या समोर आहे. ईश्वराची आठवण कराल त्याचंही फळ तुमच्या समोर असेल आणि पापकर्म कराल त्याचंही फळ तुमच्या समोर असेल. आणि म्हणून आपल्याला वरवर वाटतं की ईश्वर आमच्या नशिबी असं का देतो, किंवा ईश्वराने आमच्याच वाट्याला असं दुःख का आणलं. परंतु एक लक्षात घ्या, जे बीज पेरलंय त्या बीज उगवल्यानंतर फळही तेच असेल. जे आपण पेरतो तेच आपण प्राप्त करतो. ऍक्शन आहे म्हणूनच रिॲक्शन आहे. जी ऍक्शन आपण केलेली आहे भले या जन्मामध्ये केली नसेल, परंतु भूतकाळातील कुठल्या जन्मामध्ये जर केलं असेल तर ते जरूर प्राप्त होत. मग ते कधी लवकर मिळत तर कधी उशिरा फळ मिळत. उदाहरण, जसं तुम्ही टोमॅटोचं झाड लावलं तर त्याला 3 महिन्यामुळे फळ येऊन जात. 3 महिन्यामध्येच त्याला तुम्ही प्राप्त करता. परंतु जर आंब्याची कोय लावली तर त्या फळाला प्राप्त करण्यासाठी किमान 2 वर्ष तरी तुम्हाला थांबावंच लागेल. का? तर प्रत्येक फळाचा कालावधी, फलीभूत होण्याचा कालावधी वेगवेगळा आहे. त्यामुळेच म्हणलो की प्रत्येक फळाचं ड्युरेशन वेगवेगळं आहे. म्हणून काही फळ, चांगले फळ जे असतील, ज्याला आपण म्हणतो सुखाच्या रूपामध्ये आपल्या लवकर समोर येतं, तर काही दुःखाच्या रूपामध्ये आपल्या समोर येतं. आणि त्यामुळेच ईश्वर आपल्याला कर्माची गहन गती सांगत आहे. आजचा सुंदर टॉपिक दिलेला आहे भक्ती आणि ज्ञान. खूप भक्ती आपण केली पण ईश्वर का मिळत नाही? कारण एक चूक झाली. भक्तीमध्येही आपण ईश्वराला आठवण केलं पण आठवण करताना एक चूक झाली. कोणती चूक? ती चूक म्हणजे, जसं आपण एक उदाहरण घेऊ, आपल्याला घरामध्ये प्रकाश आणायचा आहे किंवा लाईट आणायचा आहे, तर आपण लाईट हाऊस सोबत कनेक्शन जोडतो वायरच्या द्वारे. वायर जोडताना फक्त वायरवर वायर जर गच्च बांधून टाकलं तर जमत नाही. का जमत? जमत नाही. काय करावं लागेल? तर त्या वायरवरचं प्लास्टिक कव्हर आधी काढून टाकावं लागेल आणि मधली सूक्ष्म तार जोडावी लागेल, तेव्हाच प्रकाश आपल्या घरामध्ये येईल. आणि आपण हीच चूक भक्तीमध्ये केली. आपण खूप अंतःकरणातून ईश्वराला आठवण केलं परंतु चूक काय केली? तर स्वतःला देह समजलं आणि ईश्वराला देहधारी रूपात आठवण केलं. मधली सूक्ष्म तार जोडायची आपण विसरलो. ती सूक्ष्म तार कोणती? तर ती आहे आत्म्याची तार परमात्म्यासोबत जोडणं. ती तार मात्र आपण जोडायचं विसरलो. स्वतःला शरीर समजलं आणि ईश्वराला सुद्धा देहधारी रूपात आठवण केलं. आणि भजन कीर्तन गाताना म्हणताना मात्र म्हटलं की तू निर्गुण निराकार, परंतु आठवण करताना मात्र साकारला आठवण केलं. चूक इथं झाली. एका ठिकाणी मी उदाहरण पाहिलं. समोर प्रसंग होता. मंदिरामध्ये सर्व लोक जात होती, मीही तिथं होते. सर्वांनी चप्पल बाहेर सोडल्या. मी सहज प्रश्न विचारला, तुम्ही सर्वांनी चप्पल बाहेर का सोडल्या? तर भक्त मंडळींनी उत्तर दिलं, चमडीची चप्पल आहे बहिणीची, मंदिरात जमत नाही. मी म्हटलं ठीक आहे. मंदिरामध्ये गेल्यानंतर मी पुन्हा प्रश्न केला, चमडीची चप्पल आहे म्हणून मंदिरात जमत नाही, परंतु ही सुद्धा एक चमडीच आहे, शरीर एक चमडीच आहे, या चमडीला तुम्ही विसरलात? मी कोण आहे हे आधी समजून घेतलं? आपल्याला फक्त ही चमडीचा ऑक्युपेशन, धंदा किंवा चमडीचा पूर्ण परिचय आपल्याला माहिती आहे की माझं नाव फलानं फलानं आहे, किंवा मी या या गावचा आहे, किंवा मी या या व्यापारामध्ये एवढा मोठा प्रतिष्ठित व्यक्ती आहे. हे सर्व आपल्याला माहिती आहे, परिचय आहे. परंतु मी या सर्व शरीराद्वारे कर्म करणारी शक्ती कोण आहे हे मात्र आपण जाणलंच नाही. एखादा व्यक्ती मेला, वारला, तर आपण सहज म्हणतो तो गेला. त्याची डेड बॉडी आपल्या समोर असते, मृतदेह आपल्या समोर पडलेला असतो, तरीही आपण म्हणतो तो गेला. असंही म्हणतो 5 मिनिट आधी आला असतात तर भेट झाली असती, आता नाही. मग 5 मिनिटाआधी काय झालं आणि आता काय झालं यावर आपण कधीच खोलवर जाऊन विचार करत नाही. तर ती आहे आंतरिक शक्ती, आत्मा. आत्म्याची तार जोपर्यंत परमात्म्यासोबत जोडत नाही तोपर्यंत ईश्वराची अनुभूती किंवा परमात्म्याचा साक्षात्कार, त्याच्या शक्तीचा अनुभव आपण करू शकत नाही. भक्ती आपण खूप करत आहे, परंतु एक आणखी एक चूक झाली. भक्तीमध्ये आपण आचरण नाही केलं, कथा खूप ऐकल्या, रामायणाच्याही कथा ऐकल्या, रावणाच्याही कथा ऐकल्या, रामायणामध्ये रामही ऐकला आणि रावणही ऐकला, त्या दोघांच्या लीला ऐकल्या, परंतु माझा एक प्रश्न तुम्हा सर्वांना आहे, धारण कोणाला केलं? धारण कोणाला केलं, रामाला की रावणाला? जर स्वतःला तुम्ही विचाराल की खरंच तुमच्यामध्ये क्रोध नाही, उत्तर येईल आहे. खरंच तुमच्यामध्ये लोभ नाही, उत्तर येईल आहे. खरंच मोह थोडाही नाही, उत्तर येईल आहे. अहंकार नाही, उत्तर येईल आहे. थोडा बहुत तरी अहंकार आहे. मग खरंच विचार करा की मी रावणाला धारण केलं की रामाला धारण केलं, माझ्यामध्ये रामाचे गुण आले की रावणाचे गुण आले. मग खरोखर आचरण काय केलं? भक्तीमध्ये कथा खूप ऐकल्या, परंतु आचरण कोणाला केलं, घेतलं कोणाला? एक सुंदर कथा मला रामायणामधली आठवत आहे. एकदा असं झालं, नदी होती आणि नदी किनारी श्रीराम आणि श्री सीता. रामायणामधला खूप सुंदर प्रसंग आहे हा. श्रीराम आणि श्री सीता नदीमध्ये पाय धुवून वर बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर सीता मैया सहज म्हणाल्या दोघांच्या पायाकडे पाहून म्हणाल्या की श्रीराम जी आपसे मेरे पैर बहुत सुंदर है, तुमच्यापेक्षा माझे पाय खूप सुंदर आहेत. श्रीराम म्हटले नाही तुझ्यापेक्षा माझे पाय सुंदर आहेत. हा त्यांचा वाद थोडासा सुरू झाला. तर श्रीराम म्हटले आपण लक्ष्मणाला विचारू की खरोखर कोणाचे पाय सुंदर आहेत. लक्ष्मणाला बोलावलं गेलं आणि विचारलं की आमच्या दोघांपैकी कोणाचे पाय सुंदर आहेत. लक्ष्मणाला प्रश्न पडला की मी काय सांगू, कोणाचे पाय सुंदर आहेत. नंतर पुन्हा श्रीरामांनी म्हटलं की तू जे सांगशील ते आम्ही निर्णय मान्य करू, तू निश्चिंतपणे उत्तर सांग, निर्णय दे आम्हाला कोणाचे पाय सुंदर आहेत. श्री लक्ष्मण म्हणाले, सर्वप्रथम श्री लक्ष्मणाने श्रीरामांच्या पायावरती हात ठेवला आणि म्हटले आचरण से. पुन्हा श्री सीतेच्या पायावरती हात ठेवला आणि म्हटलं ये चरण अच्छे है. वाक्य म्हटलं आचरण से ये चरण अच्छे है. आणि श्री सीतेला वाटलं की श्री लक्ष्मणाने म्हटलं की माझेच पाय सुंदर आहेत. त्या खूप खुश झाल्या. परंतु श्री राम म्हटले नाही, श्री लक्ष्मणाचा म्हणण्याचा अर्थ तू समजली नाही. श्री लक्ष्मणाने म्हटलं की आचरण से ये चरण अच्छे है, या चरणामुळे हे पाय सुंदर आहेत. श्री रामांच्या चरणामुळे श्री सीतेचे पाय सुंदर आहेत. परंतु हे दोन्ही उत्तर श्री लक्ष्मणाने ऐकले आणि लक्ष्मण म्हणाले तुम्हा दोघांचंही अर्धवट बरोबर आहे. खरं उत्तर किंवा खरा निर्णय हा आहे, आचरण से ये चरण अच्छे है, आचरणामुळे हे दोन्ही पाय खूप चांगले आहेत. हे त्यांनी उत्तर दिलं. सांगण्याचा उद्देश की जेव्हा आपलं आचरण श्रेष्ठ असेल तेव्हाच आपण महान बनू, पूजनीय बनू, श्रेष्ठ बनू. भक्ती खूप केली, परंतु भक्तीचं जे फळ मिळायला पाहिजे ते का नाही मिळालं? कारण आपल्या जीवनामध्ये आपण त्याला आचरणात नाही आणलं. कथा ऐकल्या, परंतु जीवनामध्ये त्याला आचरणात नाही आणलं. आणि सहज रीतीने छोटे छोटे पापकर्म आपण करत राहिलो, छोटे छोटे पापकर्म. जसं रामायणामधला दुसरा एक प्रसंग खूप सुंदर आहे, जेव्हा हनुमानजी अशोक वाटिकेमध्ये गेले सीता मैयाच्या शोधामध्ये, त्यावेळेला त्यांनी पाहिलं की सर्व ठिकाणी फळं लागलेली आहेत आणि सीता मैयाला इथं बंदिस्त केलेलं आहे. त्यांना खूप राग आला, त्यांनी अशोक वाटिकेमध्ये खूप नासधूस केली. आणि त्यावेळेला मात्र हनुमानाला पकडण्यासाठी रावणाने सैन्य पाठवलं आणि इतक्या मोठ्या सैन्यासोबत लढूनही शेवटी हनुमान बंदिस्त झाले. आणि हनुमानांना बंदिस्त करून रावणाच्या समोर आणून उभं केलं. जेव्हा उभं केलं तेव्हा रावणाने प्रश्न विचारला की तू कोण? तर हनुमानाने उत्तर दिलं, मी राम भक्त हनुमान. एवढा शक्तिशाली महाबली आहे मी, तुझ्या अशोक वाटिकेची मी एकट्याने नासधूस केलेली आहे. परंतु दुसरा प्रश्न रावणाने केला, तू एवढा राम भक्त हनुमान, एवढा शक्तिशाली, मग आता सध्या माझ्या समोर बंधनात का? तेव्हा मात्र हनुमानाने एक उत्तर दिलं की तुझ्या अशोक वाटिकेमध्ये आल्यानंतर मी एका सेकंद पुरती माझी कुदृष्टी एका राक्षसी वरती पडली. एक सेकंद पुरती कुदृष्टी एका राक्षसी वरती पडली आणि त्याचं फल स्वरूप मी तुझ्या समोर बंधनात आहे. आता विचार करा, एवढे राम भक्त हनुमान, एवढे शक्तिशाली, परंतु एक सेकंदाच्या कुदृष्टीमुळं त्यांनाही बंधनात यावं लागलं. तर आपण दिवसभरात सूक्ष्म किंवा मोठी किती पाप कर्म करत असू, कधी यावरती विचार केला? कधीच आपण मनबुद्धीने कोणाबद्दल वाईट विचार नाही केला? कधीच कोणाबद्दल तोंडाने वाईट नाही बोललं? स्वतःला विचारा. आणि यामुळंच भक्ती करत आहोत पण त्या भक्तीचं फळ आपल्याला मिळत नाहीये. भक्ती आपण खूप करत आहोत परंतु भक्तीमध्ये ज्या कथा सांगितल्या, भक्तीमध्ये ज्या धारणा सांगितल्या, त्याला आपण जीवनामध्ये धारण नाही केलं. ते फक्त पुस्तकापुरतं किंवा कथेपुरतं मर्यादित राहिलं, त्याला धारण नाही केलं आणि म्हणून भक्तीचं फळ आपल्याला मिळत नाहीये. तर ईश्वर या कलियुगाच्या अंताला अवतरित होऊन त्या भक्तीचं फळ देण्यासाठी आले आहेत. भक्तीचं फळ आहे ज्ञान. जी भक्ती आपण केली त्या भक्तीचं फळ ज्ञान आपल्याला प्राप्त होतं. जसं ताक आहे, ताकाला जेव्हा तुम्ही निरंतर घुसळता, हलवता, मंथन करता, तेव्हाच त्याचं फळ लोणी आपल्याला मिळतं. तसं आजपर्यंत आपण जी भक्ती केली 63 जन्मापासून द्वापर युगापासून, त्याचं फळ आपल्याला सध्या या कलियुगाच्या अंताला परमात्मा ज्ञान हे फळ देण्यासाठी आले. आणि म्हणून गीतेमध्ये लिहिलं, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अद्भुत्थानाम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. जेव्हा जेव्हा धर्माची अति ग्लानी होईल तेव्हा मी येईन हे वचन परमात्मेने आपल्याला दिलं. कशासाठी? तर अधर्माचा विनाश करून धर्माची स्थापना करण्यासाठी. आणि त्या वचनानुसार परमात्मा या धरतीवरती आलेले आहेत. ज्ञान आपल्या आत्म्याचं भोजन आहे. जसं शरीराला एखाद्या वेळेस जर आपण 3 दिवस 4 दिवस भोजन नाही दिलं, उपवास केला, तर शरीर कमजोर होतं आणि लवकर बिमाऱ्या किंवा रोग आपल्याला होतात. तसंच आत्मा हे शरीराचा ड्रायव्हर आहे. गाडीला आपण पेट्रोल टाकतो पण मध्ये बसलेल्या ड्रायव्हरला पेट्रोल पाजू नाही घालत. तसं हे शरीर गाडी आहे, या शरीराला पाहिजे अन्न, वस्त्र आणि निवारा. तसंच आत्मा हा शरीराचा ड्रायव्हर आहे, तर आत्म्याला काय हवं आहे? या ड्रायव्हरला ह्या स्थूल गोष्टी नकोत, ड्रायव्हरला पाहिजे, या आत्म्याला पाहिजे ज्ञान. आणि ते ज्ञान परमात्म्याशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. तर परमात्मा येऊन आत्म्याचं हे भोजन ज्ञान आपल्याला देत आहे. ज्ञानाला अंजनही म्हटलं जातं, कारण मनुष्य आज अज्ञान अंधकारात झोपलेला आहे आणि या अज्ञान अंधकारातून जागवण्यासाठी परमात्म्याला हे ज्ञानरूपी अंजन डोळ्यांमध्ये घालावं लागतं. तर कोणता डोळा? तो आहे 3रा नेत्र. ज्ञान हा 3रा नेत्र आहे. जेव्हा हा ज्ञानरूपी 3रा नेत्र उघडेल तेव्हाच आपल्याला फलस्वरूप ईश्वराची प्राप्ती होईल, परमात्म्याला आपण ओळखू शकू. तर हे सूक्ष्म गोष्टी आपल्याला ज्ञान या विषयामध्ये शिकायला मिळतात. आणि म्हणून संत महात्मे सुद्धा आपल्याला सांगून गेले. तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलं की थाईची बैसुनी करा एक चित्त, दुसरं काही नका करू, काय करा, थाईची बैसुनी करा एक चित्त। ते एक चित्त होणं जरुरी आहे। आणि सर्वांचा प्रश्न भक्तीमध्ये हाच असतो की आमची मनबुद्धी खूप भटकते, आम्ही माळ जपत आहोत, मुखाने मंत्र जपत आहोत, परंतु मन आणि बुद्धी खूप भटकते। आणि त्याच प्रश्नाचं उत्तर परमात्मा देण्यासाठी आलेले आहेत की ज्ञान हे असं एक अंजन आहे, ज्ञान हे असं एक भोजन आहे की ज्याद्वारे आत्मा शक्तिशाली बनते, मन आणि बुद्धी एकाग्र होते। आणि म्हणूनच ज्ञानाला अंजन जे म्हटलेलं आहे, तर ज्ञानरूपी तिसरा नेत्र ईश्वराच्या आठवणीनं राजयोगाच्या अभ्यासाने आपल्याला उघडायचं आहे। आणि त्यासाठी सांगितलं की दुसरं काही नका करू, बस मन आणि बुद्धी एकाग्र करण्याचा, परमात्म्याच्या आठवणीमध्ये मगन होण्याचा किंवा एकचित्त होण्याचा प्रयत्न करा। आणि त्यासाठी कुठं बाहेर भटकण्याची जरूरत नाही। ईश्वराला किंवा सुख शांतीला, आत्म्याच्या खऱ्या सुख शांतीला बाहेर शोधण्याची गरज नाही, आपल्या जवळच आहे। आणि म्हणून संत महात्म्यांनी हेही वाक्य सांगितलं, तुझ आहे तुझ पाशी परी जागा चुकलाशी। तुझ तुझ्या जवळच आहे, परंतु तू जागा चुकलास, त्याला शोधत आहेस बाहेर। कुठे? तर कुणी सुख शांती प्राप्त करण्यासाठी किंवा टेन्शन विसरण्यासाठी, तणावापासून मुक्त होण्यासाठी बाहेर शोधत आहे सुख शांती। कुठं? तर व्यसनांमध्ये। जोपर्यंत दारूचा नशा आहे तोपर्यंत आम्ही सर्व जगाला विसरलो। आजच्या या प्रवचनातून फक्त इतकंच सांगावंसं वाटतं की भक्ती आपण खूप केली, परंतु त्या भक्तीचं फळ ज्ञान परमात्मा स्वतः आपल्याला देण्यासाठी आलेला आहे। तर आत्म्याला ओळखणं, परमात्म्याला ओळखणं आणि त्याचबरोबर ईश्वराने दिलेल्या सत्य ज्ञानाला ओळखणं, त्याला जीवनात धारण करणं हे खूप जरुरी आहे। कारण या कलियुगाचा अंत आता जवळ आलेला आहे। सृष्टी परिवर्तनाचं कार्य परमात्मा सध्या करत आहे। शेवटी संत महात्म्यांचं एकच वाक्य मला सांगावंसं वाटतं, क्षणोक्षणी करावा हाची विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान।
सकाळी ईटीव्हीवर पहा 5:30 ते 6 ब्रह्माकुमारीची प्रस्तुती जीवन मूल्य, आणि रविवारी भरपूर मनोरंजन, दिव्य सांस्कृतिक गीत आणि नृत्यांचा कार्यक्रम दिव्य दर्शन, प्रस्तुती ब्रह्माकुमारी।